आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॅनडामध्ये हिंदू सभा मंदिरात फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध. अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात 4140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर झारखंडमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी. आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटाला ऑस्कर पुरस्कारांच्या लाईव्ह एक्शन शॉर्ट फिल्म प्रकारामध्ये नामांकन. आता सविस्तर बातम्या. कॅनडामध्ये काल ओंटारियो इथं ब्रॅम्प्टनमधल्या हिंदू सभा मंदिरात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा हल्ल्यांद्वारे कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणं हा भ्याडपणा आहे. अशा घटनांमुळे भारताचा संकल्प अजिबात ढळणार नाही, असं त्यांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. कॅनडा सरकारनं देशात कायदा सुव्यवस्था राहील याची काळजी घ्यावी आणि या हल्ल्याबाबत योग्य कारवाई करावी, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान कॅनडामधल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्व प्रार्थनास्थळं अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी भारताची अपेक्षा आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कॅनडा सरकारला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. व्हॅन्कुव्हर आणि सरे इथंही 2 आणि 3 नोव्हेंबरला अशाच प्रकारच्या सभांमध्ये हिंसाचार झाला होता. नवी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या आशियाई बौद्ध संमेलनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होणार आहेत. या संमेलनात आशियातील बौद्ध धर्माचे अनुयायी आणि अभ्यासक सहभागी होत असून त्यामध्ये बौद्ध परंपरेविषयी सर्वंकष विचार विनिमय करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांनी या संमेलनाचं आयोजन केलं असून आशियाई देशांना मजबूत करण्यासाठी बौद्ध धर्माची भूमिका ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये मतदानाला सुरुवात होईल, तर उद्या सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये ते संपेल. दोघांनीही निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार प्रचार केला आहे. टपाली मतदानानं अनेकांनी आपलं मत आधीच नोंदवलं आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवड अप्रत्यक्ष निवडणूक प्रणालीद्वारे होते, त्याला इलेक्टोरल कॉलेज असं म्हणतात. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 538 पैकी 270 इलेक्टोरल कॉलेज मतांची आवश्यकता असते. या निवडणुकीची मतमोजणी 6 जानेवारीला अमेरिकेच्या संयुक्त संसद अधिवेशनामध्ये होणार असून तेव्हाच विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 20 जानेवारीपासून सुरू होत असून तो 4 वर्षांचा असेल. लंडन एक्सेल इथं आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक पर्यटन बाजार प्रदर्शनामध्ये भारतीय पर्यटन मंत्रालय सहभागी होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या पर्यटन महोत्सवात भारतातील विविध राज्यांच्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी, विमान कंपन्या आणि पर्यटन व्यवसायातील कंपन्यांचे प्रतिनिधी मिळून एकंदर 50 जणांचं भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी होत आहे. या प्रदर्शनातील भारतीय विभागामध्ये भारतीय संस्कृती परंपरा यांचं दर्शन घडवण्यात येणार आहे. विवाह पर्यटन, परिषदा आणि बैठका यासाठीचं आयोजन आणि महाकुंभ मेळा या दृष्टीनं भारताला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून जगासमोर आणणं हे यावर्षीच्या महोत्सवात भारतीय पर्यटन विभागाचं उद्दिष्ट आहे. पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटाला ऑस्कर पुरस्कारांच्या लाईव्ह एक्शन शॉर्ट फिल्म या प्रकारामध्ये नामांकन मिळालं आहे. चिदानंद नायक यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात ला सिनेफ विभागामध्ये प्रथम पुरस्कार पटकावला होता. ऑस्कर नामांकन जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लघुपटाचा दिग्दर्शक चिदानंद नायक म्हणाला,
एक कन्नडा लँग्वेज फिल्म आहे जो अपना फोकलोर पे आधारित है. फिल्म बेसिकली लॉगलाइन है कि एक दिन दादी ने मुर्गी चुरा कर गांव से बाहर चला जाती है और उस दिन से गांव को कभी सनराइज नहीं होता है. इस फिल्म पे सिनेमाटोग्राफी सूरज ने किया है और एडिटिंग मनोज, साउंड डिजाइनिंग एंड मिक्सिंग अभिषेक ने किया है एंड प्रोडक्शन डिजाइन प्रणव ने किया है. और इस फिल्म में लीड रोल में जहांगीर सर, वसुधा मैम एंड विश्वास ने एक्ट किया है. ये फिल्म मेरा जो एफटीए का कोर्स है उसका ईयर एंड प्रोजेक्ट को बनाया था. एक 16 मिनट्स फिल्म है. इस चीज के बारे में बहुत खुश होता है कि हमारा जो फिल्म है वर्ल्ड का बेस्ट फिल्म्स के साथ है. अभी जर्नी ऑफ द फिल्म शुरू हुआ है, देखना है कि कैसे चलता है.
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 4140 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. राज्यातल्या 288 मतदारसंघात 7078 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत 2938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अनेक मतदारसंघातली बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलं आहे. त्याचवेळी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्यानं तिथे चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत. हेमंत सोरेन सरकारनं झारखंडमधल्या लोकांची फसवणूक केली असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारखंडमधल्या गढवा इथं केली. आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंडचे प्रभारी हेमंत बिस्वा सर्मा यांनी मतांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 2019 भाजपने आपल्या सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला. दरम्यान आज रांची आणि लोहरदग्गा इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रचारसभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याही आज प्रचारसभा होणार आहेत. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं काल दिले. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर आयोगानं ही कारवाई केली आहे. त्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नवीन महासंचालकाच्या नियुक्तीसाठी 3 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या सूर्यनारायणाच्या छठ पूजेचं महापर्व आजपासून सुरू होत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या उत्सवात आज नहाय खाय हा पूजाविधी, उद्या खरना विधी, गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्त पूजा तर शुक्रवारी पहाटे सूर्योदयाला पूजा आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करून या महापर्वाची सांगता होईल. दरम्यान सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं दिल्लीतून देशाच्या विविध भागामध्ये जाण्यासाठी 22 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधल्या जिंगशान इथं सुरू असलेल्या जागतिक सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 21 वर्षाखालील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या तनुश्री पांडे हिनं रौप्य पदक पटकावलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कॅनडामध्ये हिंदू सभा मंदिरात फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध. अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात 4140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर झारखंडमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटाला ऑस्कर पुरस्कारांच्या लाईव्ह एक्शन शॉर्ट फिल्म या प्रकारामध्ये नामांकन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.